chinimandi.com पॉडकास्ट।
छत्तीसगड, अतिवृष्टीमुळे ऊस पीक जमीनदोस्त, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। 5 दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे छत्तीसगड येथील रघुनाथपूर आणि लुंड्रा या परिसरात ऊस पिकाचं फार मोठं नुकसान झालं आहे। ऊस शेतकऱ्यांना यावेळी ऊसाच्या मोठ्या उत्पादनाची आशा होती, पण पावसानं या आशेवरच पाणी फेरलं आहे। ऊस पिकण्यावेळी जर ऊस शेतात पडला तर त्यातील साखरेचं प्रमाण कमी होतं आणि ऊस वाकडा होतो असं मानलं जातं। यामुळे ऊसाच्या वजनात घट होते आणि शेतकऱ्यांना ऊस विकायला अवघड जातं। साखर कारखान्यातही अशा ऊसाला उपयुक्त मानलं जात नाही। ऊस शेतकऱ्यांच्या मतानुसार यावेळच्या पिकासाठी शेतकऱ्यांनी 1 वर्ष वाट पाहिली की जेणेकरून कापणीनंतर त्यांना चांगला फायदा होईल, पण मुसळधार पावसानं सर्व काही विस्कळीत केलं। ऊसाबरोबर पिकलेले टोमॅटो आणि भाज्यांच्या पिकांचंही मोठं नुकसान झालं आहे। शेतकऱ्यांना अशा परिस्थितीत सरकारकडून नुकसान भरपाई आणि दिलासा मिळेल अशी आशा आहे। क्षेत्रीय विधायक डॉक्टर प्रीतम राम म्हणाले की त्यांच्या विधानसभा क्षेत्रात ऊसाची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते। केरता साखर कारखान्यांच्या संचालनात त्यांचा सिंहाचा वाटा आहे। ते म्हणाले की शेतकऱ्यांचं झालेलं हे नुकसान भरून काढण्यात पुढाकार घेऊ।